आकाशवाणी मुंबई। उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नक्षलवाद्यांच्या पॉलिट ब्युरोचा महत्वाचा सदस्य भूपती उर्फ मल्लोजुला वेणुगोपाल याच्यासह 61 नक्षली अतिरेक्यांचं गडचिरोली इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण। सरकारने नक्षलवादाविरुद्ध उभारलेला लढा निर्णायक पद्धतीने समाप्तीकडे चालला असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन। बिहार विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या प्रचाराचा प्रारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज करणार। आणि राजस्थानमध्ये जैसलमेर जवळ झालेल्या बस अपघातात मृतांची संख्या 20। नक्षलवाद्यांच्या पॉलिट ब्युरोचा महत्वाचा सदस्य भूपती उर्फ मल्लोजुला वेणुगोपाल याच्यासह 61 नक्षली अतिरेक्यांनी आज गडचिरोली इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रीतसर आत्मसमर्पण केलं। त्यानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं,
आजच्या या घटनेमुळे नजीकच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात आता छत्तीसगडमध्ये देखील आत्मसमर्पण होईल अशी अपेक्षा त्यांच्या बोलण्यातनं आम्हाला जाणवली आणि एक प्रकारे आता नक्षलवाद किंवा माओवाद हा संपुष्टाकडे चाललेला आहे। मी खरं म्हणजे माननीय मोदी साहेबांचं, केंद्रीय गृहमंत्री श्री अमितभाई शाह यांचं, आपली जी गृह मंत्रालय केंद्रीय आहे त्या सर्वांचं MHA मनापासून अभिनंदन करतो।
2014 पासून राज्यात आपल्या सरकारने नक्षलवादाविरुद्ध उभारलेला लढा आज निर्णायक पद्धतीने समाप्तीकडे चालला आहे असं सांगून ते म्हणाले, आता फक्त काही मोजके नक्षलवादी बाकी असून तेही लवकरच आत्मसमर्पण करतील कारण त्यांना आता कोणीही नेता उरलेला नाही। मार्च 2026 पर्यंत देश नक्षलमुक्त करण्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं उद्दिष्ट राज्याने वेळेआधीच पूर्ण केलं आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले। ऐकूया याविषयी अधिक माहिती आमच्या गडचिरोली वार्ताहराकडून।
माओवादी कम्युनिस्ट पक्षाचा केंद्रीय समिती सदस्य तथा पॉलिट ब्युरो सदस्य मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ भूपती आणि दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीच्या सदस्यांसह 61 नक्षल्यांनी आज गडचिरोली इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे आत्मसमर्पण केलं। भूपती सारख्या नक्षल चळवळीला बौद्धिक ताकद देणाऱ्या मोठ्या कॅडरनं आत्मसमर्पण करणं ही ऐतिहासिक गोष्ट आहे। त्याच्या आत्मसमर्पणामुळे माओवादी चळवळीच्या समाप्तीचा चॅप्टर लिहिण्याची सुरुवात गडचिरोलीतून झाल्याचा अभिमान आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले। भविष्यात छत्तीसगड मधील माओवादी आत्मसमर्पण करतील तेव्हा रेड कॉरिडॉर मधील माओवाद संपुष्टात येईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला। संवैधानिक व्यवस्था आपणास न्याय देऊ शकत नाही असं वाटल्यानं 45 वर्षांपूर्वी भूपती सारख्या सुशिक्षित तरुणांनी शस्त्र हातात घेऊन जंगलातून राज्य चालवून न्याय देण्याची भाषा केली। त्यांच्या स्वप्नाला अनेक तरुण तरुणी भुलले परंतु एवढ्या वर्षांमध्ये हे स्वप्न पूर्ण न झाल्यानं भ्रमनिराश होऊन आता सर्वजण संविधानाच्या मार्गाने जीवन जगण्यासाठी आत्मसमर्पण करीत आहेत ही चांगली गोष्ट आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वात नक्षलवादाचा समूळ उच्चाटन करण्याची रणनीती यशस्वी ठरत आहे असं सांगून मुख्यमंत्र्यांनी आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षल्यांना लॉयड मेटल सारख्या कंपन्यांमध्ये प्रशिक्षण देऊन नोकऱ्या दिल्या जातील असं आश्वासन दिलं। या प्रसंगी मुख्यमंत्र्यांनी गडचिरोली पोलीस दलाला 1 कोटी रुपयांचं बक्षीसही जाहीर केलं। आकाशवाणीच्या बातम्यांसाठी
छत्तीसगडमध्ये सुकमा इथं 50 लाखांचं बक्षीस लागलेल्या 27 नक्षल्यांनी आत्मसमर्पण केलं। त्यात PLGA बटालियन क्रमांक 1 मध्ये सक्रिय 2 कट्टर माओवाद्यांचा समावेश असल्याचं सुकमाच्या पोलीस अधीक्षकांनी सांगितलंय। माजी सैनिकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मिळणाऱ्या आर्थिक मदतीची रक्कम दुप्पट करण्याच्या निर्णयाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंजुरी दिली आहे। निवृत्तीवेतन न मिळणाऱ्या वयोवृद्ध माजी सैनिकांना किंवा त्यांच्या विना उत्पन्न विधवांना माजी सैनिक कल्याण विभागातर्फे देण्यात येणारं दरमहा 4,000 रुपयांचं अनुदान वाढवून आता 8,000 करण्यात आलं आहे। त्याचप्रमाणे मुलांच्या शिक्षण आणि लग्नासाठी देण्यात येणारं अनुदानही दुप्पट झालं आहे। येत्या 1 नोव्हेंबरनंतर केलेल्या अर्जांसाठी हा निर्णय लागू असेल असं संरक्षण मंत्रालयाच्या पत्रकात म्हटलं आहे। सैन्यदल ध्वजनिधीच्या अंतर्गत येणाऱ्या रक्षामंत्री माजी सैनिक कल्याण निधीतून या योजनेचा खर्च केला जातो आणि या निर्णयामुळे सुमारे 257 कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च अपेक्षित आहे। भारतीय रेल्वे दरवर्षी 2,56,000 कोटी रुपये आधुनिकीकरणावर खर्च करत असून गेल्या 11 वर्षात 46,000 किलोमीटर रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण करण्यात आल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे। नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आयोजित 16व्या आंतरराष्ट्रीय रेल्वे उपकरण प्रदर्शनाचं उद्घाटन करताना ते आज बोलत होते. या प्रदर्शनात 15 देशांमधून 450 अधिक उद्योजक सहभागी झाले असून उत्तम दर्जाची रेल्वे आणि मेट्रो उत्पादनं त्यांनी या प्रदर्शनात ठेवली आहेत. या प्रदर्शनामुळे भारतीय उद्योजकांच्या रेल्वे तंत्रज्ञानातल्या उत्पादनांना जागतिक व्यासपीठ मिळेल असं भारतीय उद्योग महासंघ CII महासंचालक चंद्रजीत बॅनर्जी यांनी यावेळी सांगितलं. भारतरत्न आणि माजी राष्ट्रपती डॉ APJ अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. डॉ कलाम हे द्रष्टे वैज्ञानिक, प्रेरणादायी नेते आणि देशभक्त होते. त्यांनी संरक्षण क्षेत्रात, विज्ञानात तसंच युवक सक्षमीकरणासाठी अथक प्रयत्न केले आणि देशाला आत्मनिर्भरतेच्या मार्गावर आणलं असं उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी समाजमाध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे. डॉ कलाम यांनी देशातल्या तरुणांना नवी ऊर्जा देत मोठी स्वप्न पाहण्यास प्रेरित केलं. डॉ कलाम यांच्या स्वप्नातल्या बलशाली, आत्मनिर्भर आणि दयाशील भारताच्या निर्मितीसाठी आम्ही प्रयत्नशील राहू असं प्रधानमंत्री मोदी यांनी आपल्या समाजमाध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या प्रचाराचा प्रारंभ भाजपचे ज्येष्ठ नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज करणार आहेत. मेरा बूथ सबसे मजबूत मोहिमेअंतर्गत ते बिहारमध्ये भाजपाच्या बूथ पातळीवरच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. दरम्यान बिहार विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाने काल 71 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. NDAचा आणखी एक मित्रपक्ष असलेल्या हिंदुस्थानी अवाम मोर्चा सेक्युलर या पक्षानेही 6 उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. CPIML लिबरेशनने 18 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. दरम्यान महाआघाडीच्या घटक पक्षांमध्ये जागावाटपाबाबत बैठकांचं सत्र सुरू आहे. आज हे जागावाटप जाहीर होण्याची शक्यता आहे. जनता दल युनायटेडनेही 57 उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर केली. अनेक विद्यमान आमदार आणि राज्यमंत्र्यांना JDU पुन्हा एकदा संधी दिली आहे. त्यात विजयकुमार चौधरी, श्रवणकुमार, मदन साहनी, सुनील कुमार यांचा समावेश आहे. बिहारचे उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांनी आज लखीसराय मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. बिहारचे दुसरे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता त्यांच्याबरोबर होते. जम्मू काश्मीरमधल्या बडगाम, झारखंडमध्ये घाटशिला, ओदिशात नुआपाडा आणि तेलंगणात ज्युबिली हिल्स या मतदारसंघांसाठी देखील भाजपाने उमेदवार जाहीर केले आहेत. घाटशिलामध्ये बाबूलाल सोरेन यांना उमेदवारी मिळाली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आंध्र प्रदेशला भेट देणार आहेत. या दौऱ्यात ते नंदियाल जिल्ह्यातल्या श्रीशैलम इथल्या श्री भ्रमरंबा मल्लिकार्जुन स्वामी वरला देवस्थानम इथं पूजा करतील. ते श्रीशैलममधील श्री शिवाजी स्फूर्ती केंद्रालाही भेट देणार आहेत. तसंच प्रधानमंत्र्यांच्या हस्ते कुर्नूलमध्ये सुमारे 13,430 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात येणार आहे. या दौऱ्यात एका जाहीर सभेला देखील मोदी संबोधित करणार आहेत. राजस्थानमध्ये जैसलमेरजवळ काल एका वातानुकूलित बसला आग लागून झालेल्या अपघातात 20 जणांचा मृत्यू झाला तर 15 प्रवासी जखमी झाले. जखमींपैकी अनेक जण 70% गंभीर भाजले आहेत. शॉर्ट सर्किटमुळे हा अपघात झाला असावा अशी शक्यता वर्तवण्यात आली असून जखमींना उपचारासाठी जोधपूरच्या महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून केंद्र सरकारनं मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नक्षलवाद्यांच्या पॉलिट ब्युरोचा महत्वाचा सदस्य भूपती उर्फ मल्लोजुला वेणुगोपाल याच्यासह 61 नक्षली अतिरेक्यांचं गडचिरोली इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण. सरकारने नक्षलवादाविरुद्ध उभारलेला लढा निर्णायक पद्धतीने समाप्तीकडे चालला असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. बिहार विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या प्रचाराचा प्रारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज करणार. आणि राजस्थानमध्ये जैसलमेरजवळ झालेल्या बस अपघातात मृतांची संख्या 20. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.